सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये इतका भारी टॉपिक रंगलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे ती गोष्ट जी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा घडली आणि आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आपल्या मित्रमंडळीमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये असं पहिल्यांदा घडलं, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलतोय. म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करून आलेल्या हॉकी प्लेअरपासून तर गृहिणींपर्यंत बऱ्याच लोकांसोबत बोलणं झालं. आणि थोड्या वेळापूर्वी मला मनोजचा फोन आला होता. मनोजचं म्हणणं मागच्या वर्षी त्याच्या आनंदाला पारावार राहिलेला नव्हता. येस, कारण त्याच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये मनोजची ही जवळजवळ तिसरी जनरेशन होती की सगळ्यांना मुलं जन्माला येत होती. मनोज हा असा एकमेव होता, पहिला होता, चौथ्या जनरेशन मधला की ज्याला मुलगी झाली मागल्या वर्षी. क्या बात आहे. आणि त्याला इतका आनंद झाला, वा रे वा, वा रे वा. हीच एक गोष्ट आहे ना, माझ्या आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाणवते. आमची जी प्रोग्रामिंग हेड आहे अंतरा सुद्धा त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप जनरेशन्स नंतर झालेली मुलगी आहे. आणि अशा पोरीचे प्रचंड लाड होतात. डेफिनेटली बेटी धनाची पेटी. आणि बेटा असं स्वतःकडे पाहिलं ना की बेटाला यमक खोटा बिटा असंच काहीतरी सुचतं ना. जाऊ द्या स्वतःला क्रिटिसाइज, नको करूयात. 6601935 नंबर आहे. कुठची ती गोष्ट आहे जी पहिल्यांदा आयुष्यात घडली तुमच्या संपूर्ण सराउंडिंग मधून, तुम्हीच ते होता ज्यांनी ती पहिल्यांदा करून दाखवली, कोणती होती ती शेअर करा जरा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर कभी कभी अदिती फ्रॉम जाने तू या जाने ना गाणं येत आहे. एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.